यहोशुआ अध्याय 12. यर्दन नदीच्या पूर्वेकडील सूर्य उगवतो त्या बाजूला अर्नोन नदीपासून ते हर्मोन डोंगरापर्यंत आणि पूर्वेकडील संपूर्ण अराबाचा प्रदेश इस्रायल लोकांनी जिंकून काबीज केला. त्याच्या राजांची नावे ही आहेत: अमोऱ्यांचा राजा सिहोन जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर अर्नोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएर पासून अम्मोन यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याबोक सीमेपर्यंत राज्य करीत असे. किन्नेरोत समुद्रापर्यंत अराबावर अराब समुद्राच्या पूर्वेकडे बेत यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत सुद्धा सिहोन राज्य करीत असे. बाशानाचा राजा ओग उरलेल्या रेफाई लोकातून राहिलेल्यांपैकी एक होता. तो अष्टारोथ व इद्रई येथे राहत होता. तो हर्मोन पर्वत सलेक आणि संपूर्ण बाशानावर गशुरी सीमेपर्यंत आणि माकाथी आणि अर्ध्या गिलादावर हेशबोनाचा राजा सिहोन याच्या सीमेपर्यंत राज्य करत असे. परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्रायल लोकांनी त्यांचा पराभव केला आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रौबेनी गादी आणि मनुष्यचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली. यार्देनीच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बाल गादापासून सेईरास जाणाऱ्या घाटातील हलाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते आणि ज्यांना यहोशवा व इस्रायल लोकांनी मारले ते हे. हा देश यहोशवाने इस्रायल वंशांना त्यांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला. डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबुसी राहत होते. या राजांमध्ये यरिहोचा राजा, बेथेल शेजारील असलेल्या आयचा राजा, यरुश्लेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यरमुथाचा राजा, लाखिशाचा राजा, एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा, दबीरचा राजा, बेथ गेदेरचा राजा, हर्माचा राजा, अरादचा राजा, लिबनाचा राजा, अद्दुलामाचा राजा, मक्केदाचा राजा, बेथेलचा राजा, तप्पुहाचा राजा, हेफेरचा राजा, अफेकाचा राजा, शारोनचा राजा, मादोनाचा राजा, हसोराचा राजा, शिमरोन मरोनाचा राजा, अक्षाफाचा राजा, तानखाचा राजा, मग्गीदोचा राजा, केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा, नाफत दूर येथील दोरचा राजा, गिलगाल येथील गोईमचा राजा, तिरसाचा राजा. याप्रमाणे एकंदर 31 राजे होते.